आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दमणगंगा एकदरे वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेला राज्य सरकारची मान्यता. मुंबईतल्या प्रवेश मार्गांवर लहान वाहनं एसटी आणि शाळांच्या बसला आज मध्यरात्रीपासून टोलमाफी. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. गर्दीच्या हंगामामुळे दिवाळीत होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि पॅरिस ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा राज्य सरकारकडून सन्मान. राज्य सरकारनं आज दमणगंगा एकदरे गोदावरी आणि दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेला तसंच आष्टी उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता दिली. दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड योजनेचा लाभ मराठवाड्यातल्या 10,000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला होईल. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेचा लाभ सिन्नर तालुका आणि जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गांवरचा हलक्या वाहनांसाठीचा टोल माफ करायचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला. शाळेच्या बस आणि एसटीच्या बसलाही याचा फायदा होईल. याची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होणार आहे. मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निवडणुकीपुरता नसून कायमस्वरूपी राहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. इमारत कामगार मंडळाच्या कामगारांना प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय दीबा पाटील यांच्या नावानं आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन केलं जाणार आहे. राज्यात प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचा दुसरा टप्पा राबवायला आणि पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मार्गिकेच्या कामांनाही आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी तसंच नळ स्टॉप डहाणूकर कॉलनी वारजे माणिकबाग या मार्गावर या मेट्रो धावणार आहेत. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी 15वा साजरा केला जाणार आहे. तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं नामकरण पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ होणार आहे. अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ आणि उमेदसाठी अभ्यास गट स्थापन करायलाही राज्य सरकारनं मान्यता दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू, या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. हे दोघंजण अकोल्यातल्या अकोट इथले रहिवासी आहेत. या दोघांनीच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रवीण लोणकर याची मुंबई पोलीस चौकशी करत असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची पोस्ट शुब्बू लोणकर या व्यक्तीनं त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केली. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख होता. पोलिसांनी या अकाउंटचा शोध घेतला असता ते शुभम लोणकर याचेच असून त्यानंच ही पोस्ट लिहिली आहे. दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळे होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसमध्ये आजपासून महिलांना 50% सवलत मिळाली. दररोज प्रवास करणाऱ्या 80,000 महिलांना याचा लाभ मिळणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनानं सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हरियाणा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमिपूजन आज झालं. याकरता शासनाने 25,10,00,000 रुपये निधी जाहीर केला असून येत्या 1.5 वर्षात हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यावेळी उपस्थित होते. 8 ऑगस्टला हे नाट्यगृह आगीत जळून खाक झालं होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानातही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या विमानाची कसून तपासणी केली जात आहे. इंडिगोच्या मुंबईहून जद्दाला जाणाऱ्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. दरम्यान मुंबई हावडा गाडीही टाईम बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली. त्यानंतर ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. तिथं संपूर्ण गाडीची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न मिळाल्यानं ही गाडी रवाना करण्यात आली. देशातला घाऊक महागाई दर सप्टेंबरमध्ये 1.84% गेला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 1.31% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराजवळच्या कुवारबाव इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोरच्या श्रमशक्ती स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत कामगारांना आदरांजली वाहिली. कोकण रेल्वे मार्गावरची उभारणी करताना कामगार अभियंते आणि अधिकाऱ्यांनी प्राण गमावले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 14 ऑक्टोबरला स्मृती दिवस पाळून त्यांना आदरांजली वाहिली जाते. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी 7:30 सामना होणार आहे. पाकिस्तान हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करायची संधी मिळेल. अ गटात ऑस्ट्रेलियानं काल भारतीय संघाला पराभूत केलं, त्यामुळे उपांत्य फेरीतली त्यांची जागा निश्चित झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धा तसंच बुडापेस्ट इथं झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना धनादेश आणि स्मृतीचिन्ह देण्यात आलं. ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना अनुक्रमे 2 कोटी रुपये आणि 20 लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी याला 3 कोटी रुपये तर त्याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना 30 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. बुडापेस्ट हंगेरी इथं झालेल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं सुवर्णपदक जिंकलं. या संघात असलेल्या राज्यातील बुद्धिबळपटू विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांना राज्य सरकारनं प्रत्येकी रोख 1 कोटी रुपये आणि त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता आणि अभिजित कुंटे यांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं. अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि ते चालवण्यासाठी 100 सैनिकांची कुमक इस्रायलला पाठवणार असल्याची घोषणा अमेरिकेनं आज केली. टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम नावाची ही क्षेपणास्त्र प्रणाली इस्रायलला पाठवण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना दिले आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर जमिनीवरून मारा करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. इराणनं 1 ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. दरम्यान इस्रायलमध्ये आपलं सैन्य पाठवून अमेरिका त्यांचा जीव धोक्यात घालत आहे असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलं आहे. कुठल्याही परिस्थितीत इराण आपलं संरक्षण करू शकतो असं ते म्हणाले. नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून सर्जन व्हाईस अॅडमिरल कविता सहाय यांनी आज पदभार स्वीकारला. 30 डिसेंबर 1986 पासून त्या लष्कराच्या वैद्यकीय सेवेत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दमणगंगा एकदरे वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेला राज्य सरकारची मान्यता. मुंबईतल्या प्रवेशमार्गांवर लहान वाहनं, एसटी आणि शाळांच्या बसला आज मध्यरात्रीपासून टोलमाफी. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. गर्दीच्या हंगामामुळे दिवाळीत होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि पॅरिस ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा राज्य सरकारकडून सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.